shelfari.com ही पुस्तक वेड्या रसिकांसाठी अगदी उत्तम साईट आणि त्याची माहिती देते मी सुनंदा हुल्याळकर. www.shelfari.com भेळेचा कागदही वाचल्याशिवाय न टाकणाऱ्या माझ्यासारख्या पुस्तकातल्या किड्याला सातत्यानं खाद्य पुरवणारी साईट म्हणजे shelfari.com. पण भेळेचा कागदही टाकाऊ नसतो हे तर खरंच आहे. एकदा अशाच एका कागदावर लिंग बदला या प्रश्नाच्या उत्तरात नरचं लिंग वानर असं बदललं होतं. त्या भेळेपेक्षा हा विनोद खरंच जास्त चटकदार होता. शेल्फारीवर तुम्ही गेलात की एका बुकाचं शेल्फच तुमच्या नावाने टाकलं जातं. आपण वाचलेली पुस्तकं या शेल्फात आपणच हरीनं लावायची, आवडनिवड कळवायची, आवडलेली पुस्तकं का आवडली आणि नावडलेली पुस्तकं का आवडली नाहीत याची चर्चाही आपण इथे करू शकतो. या चर्चेत अन्य समानधर्मी मंडळी बसल्या कॉम्प्युटरवरून सहभागी होऊ शकतात. भारतीयांच्या संदर्भात बोलायचं तर सध्या चेतन भगत हा इथला ई सम्राट आहे. शिवाय माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचं अग्निपंख ही नेटकऱ्यांच्या मनात सातत्याने आहेच. जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही, अशा आवेशात बलशाली समृद्ध आणि महासत्ता भारत असं स्वप्न पेरणाऱ्या कलामांना सलाम करणारी अनेक पत्रं आपण इथे वाचू शकतो. या पत्रातला मजकूर किंवा अन्य काही जे आपल्याला भावेल तर ते मित्राला ईमेल करायची ही सोय आहे किंवा डाउनलोडही तुम्ही करू शकता. पुस्तकाचं व्यसन असणाऱ्या अन्य मित्रांनाही आपण या साईटवरती आमंत्रित करू शकतो. शेल्फारीचं साप्ताहिक माहितीपत्रकही इथे येतं आणि ते आपल्या ई टपालात येऊन पडतं. आपल्या वाचण्यातल्या किंवा आवडत्या पुस्तकांबद्दल अन्य शेल्फारीकरांनी काही अभिप्राय पोस्ट केला की त्याची सूचनाही आपल्याला ताबडतोब मिळते. मुख्य म्हणजे हे सारे अभिप्राय म्हणजे प्रायः सामान्य भाषेत असतात. क्लिष्ट गुंतागुंतीची शब्दबंबाळ भाषा, समीक्षा, सौंदर्यशास्त्र इत्यादी विद्वत्ता जड संज्ञा वगैरे इथे प्रकार नाही. सामान्य वाचकांनी सामान्य वाचकांसाठी चालवलेली ही एक साईट आहे. इंग्रजी साहित्य हे अभ्यास म्हणून नाही तर ध्यास म्हणून वाचणाऱ्यांसाठी ही साईट म्हणजे पुलंच्या काकाजींच्या भाषेत मोठा मजा आहे. आणि पी जी वुडहाऊसच्या भाषेत सांगायचं तर इट गिव्ज अस अ सॉन्ग ऑन युअर लिप्स अँड अ स्प्रिंग इन युअर स्ट्राईड. एखाद्या लेखकाचं किंवा पुस्तकाचं नाव अर्धवट आठवत असेल तर तेवढ्याही सुतावरून स्वर्ग गाठण्याची किमया या साईटवर साधली आहे. आपण जॅकेल असा शब्द दिला की शीर्षकामध्ये जॅकेल असलेल्या पुस्तकांची आणि संबंधित लेखकांची एक मोठी यादीच आपल्यासमोर झळकते. ही एक मोठी सोयच आहे म्हणा ना, विशेषतः प्राध्यापक विसरबोळे लोकांसाठी. आवडलेलं पुस्तक इथल्या ई कानातून इकत घ्यायची सोय आहे. इकानावरून आठवलं की पुभा भावे दुकानाऐवजी विकान असा शब्द वापरत असत. म्हणजे दुकान या शब्दाची व्युत्पत्ती मराठीशी नातं सांगणारी नाही म्हणून हा बदल. पण आता इंटरनेटच्या ई बाजारात दुकानही गेलं आणि विकानही गेलं, हाती उरलंय ते फक्त इकान. या साईटचा पत्ता मला माझ्या हाँगकाँग इथल्या मित्रांनी दिला. त्याला त्याच्या मेलबर्नमधल्या मित्रांनी या साईटची शिफारस केली होती आणि या मेलबर्न कराला त्याच्या शेजारच्या वाईकर प्राध्यापकांनी आमंत्रित केलं होतं. जग जवळ आलं म्हणतात ना ते असं. तुम्ही या साईटवर जाऊ शकता, कोणाच्याही आमंत्रणाची गरज नाही. जा एकदा स्वतः आणि पुस्तकांच्या आणि पुस्तक प्रेमींच्या गर्दीत हरवून जा. अगदी तुम्ही स्वतः हरकून जाल. धन्यवाद.